नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. देशाचा 78वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात विधानभवन इथं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी समाजाचा सर्वसमावेशक विकास म्हणजे स्वातंत्र्य असं प्रतिपादन केलं. विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या प्रयत्नाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला तशी धोरणं आखावी लागतील. त्या दृष्टीने आम्ही गेल्या 2 वर्षापासून अनेक महत्वाकांक्षी पावलं टाकलेली आहे. राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान आपल्यापुढे होतं आणि ते समर्थपणे पेललेलं आहे. गुंतवणूकदार असोत, उद्योजक आणि सर्व सामान्य लोक असोत, त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचं शिवधनुष्य आपण पेलून दाखवलं. कृषी, शिक्षण, ऊर्जा निर्मिती, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र क्रांती आपण घडवतोय. राज्यात 1.5 कोटी रोजगार निर्माण करण्याचं आपण ठरवलंय.
दरम्यान नागपूर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींना त्यांनी अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ आणि पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात सत्तार म्हणाले,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आपल्या जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या जिल्ह्यात 5,32,769 इतक्या बहिणींचा नाव या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाले असून राज्यात आपला जिल्हा हा सर्वात अग्रेसर आहे. छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.
दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी ध्वजारोहण केलं, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बीड इथं राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी परदेशी यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पार पडला. दरम्यान वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्राध्यापक डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रीय पात्रता चाचणी संस्थेनं यंदाच्या यूजीसी नेट परीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर केलं असून 26 आणि 27 ऑगस्ट रोजी होणारे पेपर अन्य तारखांना होतील असं असल्याचं म्हटलं आहे. अन्य वेळापत्रकात मात्र कोणताही बदल केलेला नसल्याचं या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर एआयआर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.